आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन। नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातल्या एल्युमिनियम फॉईल कंपनीत स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू। पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडून मदत जाहीर। तांत्रिक बिघाडामुळे देशभरात यूपीआय सेवा विस्कळीत आणि हनुमान जयंती सर्वत्र भक्तिभावानं साजरी। आता सविस्तर बातम्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे। महाराष्ट्रात किल्ले रायगड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते।
मैं तो आज महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनंती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है। स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना, ये तीन विचार देश की सीमाओं के साथ जुड़े नहीं है, मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े हुए।
अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक विकसित करण्यासाठी राज्य शासन कसोशीनं प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं। दिल्लीतही छत्रपतींचं स्मारक उभारावं अशी मागणी त्यांनी केली। भाजपाचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचंही यावेळी भाषण झालं। छत्रपती शिवरायांशी संबंधित पर्यटन स्थळांचं सर्किट विकसित करावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली। कार्यक्रमापूर्वी अमित शाह यांनी पाचाड इथं जाऊन राजमाता जिजाऊ भोसले यांच्या समाधीला वंदन केलं। अमेरिकेत 30 दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या सर्व परदेशी नागरिकांनी अमेरिकन सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं अमेरिकन सरकारनं स्पष्ट केलं आहे। याचं पालन न केल्यास त्यांना कठोर दंड, तुरुंगवास तसंच हद्दपारीला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे। नवीन नियमानुसार सर्व व्हिसाधारक आणि वैध कायम निवासी परदेशी नागरिकांना नोंदणीचे पुरावे स्वतःसोबत कायम बाळगावे लागतील। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या एमआयडीसीत असलेल्या एल्युमिनियम फॉईल कंपनीत स्फोट होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे। यापैकी 2 जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जीएमसीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। स्फोटात एकूण 11 कामगार गंभीर जखमी झाले आहेत, यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत काल सायंकाळी हा स्फोट झाला। सर्व जखमींवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल मध्यरात्रीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घटनास्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्यांना आणि जखमींना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईबाबत माहिती दिली।
55 लाख रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना, आणि 5 लाख रुपये सरकारकडून आम्ही देऊ, असे 60 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला। यामध्ये राजेंद्र मुळकजी, माननीय खासदार बर्वेजी, आमचे आमदार या ठिकाणी जयस्वालजी, जे इंजुअर्ड झाले आहेत, जे आता काहीच काम करू शकणार नाही, त्यांना 30 लाख रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे, म्हणजे कंपनी प्रशासनाने।
मृत्यूमुखींच्या तसंच जखमींच्या परिवारातील लोकांना या कंपनीत नोकरी देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं आहे। यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व कंपन्यांचं फायर ऑडिट होईल अशी माहिती उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांनी दिली आहे।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी। विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org।
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं सुखोई 30 MKI विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी काल घेतली। या चाचणीत सुमारे 100 किलोमीटरचा पल्ला अचूकपणे पार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली। गौरव हा 1000 किलोग्राम वजनाचा ग्लाइड बॉम्ब असून चंडीपूर इथल्या संशोधन केंद्रात तो विकसित करण्यात आला आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। तांत्रिक बिघाडामुळे देशभरात आज युपीआयच्या सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यवधी ग्राहकांची गैरसोय होत आहे. यामुळे अनेक बँकांच्या ऍपच्या कामावर परिणाम झाला आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कळवलं आहे. दररोज सरासरी 59 कोटी व्यवहार युपीआयद्वारे होतात आणि त्यातून 80,000 कोटी रुपयांची देवाणघेवाण होते. नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष कल्याण विभागाद्वारे भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित आणि नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा राजे दहेगाव इथल्या 40 विद्यार्थिनींची इस्रो इथं विमानानं शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थिनींना इस्रोचं ग्रँड मिशन चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 आदींबद्दल माहिती देण्यात आली. सहलीच्या समारोप प्रसंगी सामाजिक न्याय भवन नागपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक सहलीचे अनुभव सांगितले.
इस्रो मध्ये आम्हाला खूप काही लॉन्चिंग पॅड, उपग्रह कसे प्रक्षेपित होतात, ते कसे पाठवतात, तिथून कशा कशाचा शोध ते कशासाठी पाठवतात, ते सर्व आम्हाला तिथून सायंटिस्ट लोकांनी सांगितलं. आम्हाला तिथं खूप छान वाटलं.
यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, भंडारा जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी, राजे दहेगाव इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलींची शासकीय शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे, भंडारा समाज कल्याण विभागाचे निरीक्षक योगराज सावरबांधे उपस्थित होते. हनुमान जयंती आज देशाच्या विविध भागात उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याच्या नागरिकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हनुमान जन्मोत्सवाच्या पर्वावर नागपुरात ठिकठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली आहे. तेल आणि शेंदूर अर्पण करण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. यासोबतच हनुमंताचं स्मरण म्हणून ठिकठिकाणी हनुमान चालीसा, बजरंग बाण, मारुती स्तोत्राचा गजर करण्यात येत आहे. जन्मोत्सवानिमित्त दक्षिण नागपुरातील राजाबक्षा हनुमान मंदिरातून तर पश्चिम नागपुरातील गिट्टी खदान मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. देशातील 7 हनुमानाच्या मूर्त्या शयनावस्थेत असून यापैकी 1 गोंदिया इथं आहे. या ठिकाणी आज भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मध्य प्रदेशातल्या जामसावळी इथल्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गोंदिया जिल्ह्यात 18 रेती घाटांचा लिलाव झाला असून रेती वाहतुकीसाठी डेपो तयार करण्यात आले आहेत. तरीही रेती चोरीच्या घटना सुरू असल्याचं दिसून आलं आहे. काल गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकानं गोंदियातील चौरगडे चौकात अवैधरित्या रेती भरलेली 6 वाहनं ताब्यात घेत कारवाई केली. अकोल्यातील तापमान 44° सेल्सिअसच्या वर पोहोचलं असून पशुपक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून पाखरांच्या पाणपोईचं उद्घाटन संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे. नागपूरमधील प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भात अकोला इथं सर्वाधिक 42.8° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपूर इथं 41.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आला असून त्यानुसार या कार्यक्रमात 60 जणांची निवड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी, तरुणांमधील कल्पकता तसंच वेगळा विचार करण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनाला व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56,100 मानधन आणि प्रवास खर्च 5,400 रुपये असे एकत्रित 61,500 रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील. ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती तसंच इतर सविस्तर माहिती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फेडरेशन आयोजित विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं 4 सुवर्णपदकं, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांसह 8 पदकं जिंकून चीननंतर दुसरं स्थान मिळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. नागपूर जिल्ह्याच्या उमरठ तालुक्यातल्या अॅल्युमिनियम फॉईल कंपनीत स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू, पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडून मदत जाहीर आणि हनुमान जयंती सर्वत्र भक्तिभावानं साजरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.